शास्ते अध्याय 20 नंतर दान प्रदेशापासून बैरशेबा शहरापर्यंतचे व गिलाद देशातले सर्व इस्रायली लोक बाहेर आले आणि ते एक मनाचे होऊन परमेश्वराजवळ मिस्पा येथे एकत्र जमा झाले. इस्रायलाच्या सर्व वंशांच्या लोकांचे पुढारी यांनी देवाच्या लोकांच्या मंडळीत आपले स्थान घेतले. सुमारे 400,000 पायदळ जे तलवारीने लढण्यास तयार होते. आता बन्यामिनी लोकांनी ऐकले की इस्रायल लोक मिस्पात नगरात जमले आहेत, तेव्हा इस्रायलाचे लोक म्हणाले, आम्हाला सांगा ही वाईट गोष्ट कशी घडली. तो लेवी ज्याच्या पत्नीचा खून झाला होता तिच्या पतीने उत्तर देऊन म्हटले, मी आणि माझी उपपत्नी बन्यामिनाच्या प्रदेशातील गिबा येथे रात्र घालविण्यासाठी येऊन उतरलो. गिबातल्या लोकांनी रात्री माझ्यावर हल्ला करण्यासाठी घराच्या सभोवती वेढा दिला आणि मला मारण्याचा त्यांचा हेतू होता. त्यांनी माझ्या उपपत्नीवर बलात्कार केला आणि ती मरण पावली. मी आपल्या उपपत्नीला घेऊन तिच्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि ते इस्रायलाच्या वतन भागातील सर्व प्रांतात पाठवले, कारण त्यांनी इस्रायलात दुष्टपणा आणि बलात्कार केला आहे. आता तुम्ही सर्व इस्रायली लोकांनो बोला आणि तुमचा सल्ला द्या आणि इकडे लक्ष द्या. सर्व लोक एक मन होऊन एकत्र उठले आणि ते म्हणाले, आमच्यातला कोणीही आपल्या तंबूकडे जाणार नाही आणि कोणी आपल्या घरी परतणार नाही, परंतु आता आम्ही गिब्याचे हे असे करणार आहोत. आम्ही चिठ्ठ्या टाकून मार्गदर्शन घेतल्यावर हल्ला करायचे ठरवू. आम्ही इस्रायलाच्या सर्व वंशातून 100 माणसे व 1,000 व 10,000 इतकी माणसे निवडू. ती या लोकांसाठी अन्न सामग्री आणतील. म्हणजे मग ते जाऊन बन्यामिनाच्या गिब्याने इस्रायलात जे दुष्टपण केले त्यानुसार त्यांना शिक्षा करतील. मग इस्रायलातले सर्व सैन्य एका उद्देशाने एकत्र येऊन त्या नगराविरुद्ध जमले. तेव्हा इस्रायल लोकांनी बन्यामिनाच्या सर्व वंशात माणसे पाठवून विचारले, तुमच्यामध्ये हे काय दुष्टपण घडले आहे? तर आता तुम्ही गिब्यातली जे दुष्ट लोक आहेत ते आम्हाला काढून द्या, म्हणजे आम्ही त्यांना जीवे मारू आणि इस्रायलातून दुष्टाई पूर्णपणे काढून टाकू. परंतु बन्यामिनी लोकांनी आपले भाऊबंद इस्रायल लोक यांचे ऐकले नाही आणि बन्यामिनी लोक इस्रायली लोकांविरुद्ध लढावयास आपल्या नगरातून गिब्याजवळ जमा झाले. त्या दिवशी बन्यामिनी लोकांनी आपल्या नगरातून तलवारीने लढाई करण्याचे शिक्षण घेऊन तयार झालेले 26,000 सैन्य बरोबर घेतले. त्यामध्ये गिब्यात राहणाऱ्या त्या 700 निवडक पुरुषांची भर घातली. त्या सर्व लोकातले हे 700 निवडलेले पुरुष डावखुरे होते. त्यांच्या प्रत्येकाचा गोफणीच्या गोट्याचा नेम एक केसभर देखील चुकत नसे. बन्यामिनी सोडून एकंदर इस्रायली सैन्य 400,000 माणसे तलवारीने लढण्याचे शिक्षण घेऊन तयार झालेले होते. ते सर्व लढाऊ पुरुष होते. मग इस्रायल लोक उठून बेथेलापर्यंत गेले आणि त्यांनी देवापासून सल्ला विचारला. त्यांनी विचारले, बन्यामिनी लोकांशी लढायला आमच्यातून पहिल्याने कोणी जावे? परमेश्वर देवाने सांगितले, यहुदाने पहिल्याने जावे. इस्रायली लोक सकाळी उठले आणि त्यांनी गिब्यासमोर लढाईची तयारी केली. मग इस्रायली सैन्य बन्यामिनाविरुद्ध लढायला बाहेर गेले. त्यांनी त्यांच्या विरुद्ध गिबा या ठिकाणी लढाईची व्यूहरचना केली तेव्हा बन्यामिनी सैन्याने गिब्यातून निघून आणि त्या दिवशी इस्रायली सैन्यातील 22,000 मनुष्यांना मारले. तथापि इस्रायली सैन्याने पुन्हा शक्तिशाली होऊन जेथे त्यांनी पहिल्या दिवशी लढाई लावली होती त्या ठिकाणीच व्यूहरचना केली आणि इस्रायली लोक वर गेले आणि परमेश्वरासमोर संध्याकाळपर्यंत रडले आणि त्यांनी परमेश्वरास विचारले, आमचा बंधू बन्यामीन याच्या लोकांशी लढण्यास मी पुन्हा जावे काय? परमेश्वर म्हणाला, त्यांच्यावर हल्ला करा. म्हणून दुसऱ्या दिवशी इस्रायली सैन्य बन्यामिनी सैन्याविरुद्ध चालून गेले. दुसऱ्या दिवशी बन्यामिनी लोक गिब्यातून त्यांच्याविरुद्ध बाहेर आले आणि त्यांनी इस्रायली सैन्यातील 18,000 मनुष्यांना मारले. हे सर्व तलवारीने लढाईचे शिक्षण घेतलेले होते. नंतर सर्व इस्रायली सैन्य आणि सर्व लोक चढून बेथेल येथे गेले आणि रडले आणि ते तेथे परमेश्वर देवासमोर बसले. त्यांनी त्या दिवशी संध्याकाळपर्यंत उपवास केला आणि परमेश्वरास होमार्पण व शांत्यार्पण अर्पण केले आणि इस्रायली लोकांनी परमेश्वर देवाला विचारले, कारण त्या दिवसात देवाच्या कराराचा कोश तेथे होता आणि अहरुणाचा पुत्र एलाजार याचा पुत्र फिनहास त्या दिवसात त्याची सेवा करत होता. आम्ही आपला बंधू बन्यामीन याच्या लोकांविरुद्ध लढण्यास परत जावे काय किंवा थांबावे? तेव्हा परमेश्वर देव म्हणाला, तुम्ही चढून जा, कारण उद्या मी तुम्हाला त्यांचा पराजय करण्यास मदत करीन. मग इस्रायल लोकांनी गिब्याच्या भोवताली गुप्तस्थळी माणसे ठेवली. मग तिसऱ्या दिवशी इस्रायली लोक बन्यामिनाच्या लोकांविरुद्ध लढले आणि पूर्वीप्रमाणे त्यांनी गिब्याजवळ व्यूहरचना केली. तेव्हा बन्यामिनी लोक गेले आणि इस्रायल लोकांविरुद्ध लढले आणि त्यांना नगरापासून काढून घेऊन दूर नेण्यात आले. त्यांनी काही लोकास मारण्यास सुरुवात केली. त्यातला एक रस्ता बेथेलास आणि दुसरा गिब्याकडे जातो. त्यामध्ये इस्रायलांपैकी सुमारे 30 पुरुष शेतात त्यांनी मारले. बन्यामिनी लोकांनी म्हटले, त्यांचा पराजय झाला आहे आणि पहिल्यासारखे ते आमच्या पुढून पळून जात आहेत. परंतु इस्रायली सैन्य म्हणाले, आपण मागे पळू आणि त्यांना नगरातल्या रस्त्यापासून दूर काढून आणू. सर्व इस्रायली सैन्य त्यांच्या जागेवर उठले आणि त्यांनी बाल तामार येथे लढाईसाठी व्यूहरचना केली. नंतर जे इस्रायली सैन्य गुप्तस्थळी लपून बसले होते ते आपल्या जागेवरून मारे गिबा येथून अचानक उठले. सर्व इस्रायलातले निवडलेले 10,000 पुरुष गिब्या पुढे आले आणि भयंकर लढाई झाली. तथापि बन्यामिनांना समजले नव्हते की आपत्ती आपल्याजवळ येऊन ठेपली आहे. तेव्हा परमेश्वर देवाने बन्यामिनाला इस्रायलापुढे पराजित केले. त्या दिवशी बन्यामिनांचे 25,100 पुरुष मारले गेले. त्या सर्वांना तलवारीने लढण्याचे शिक्षण देण्यात आले होते. बन्यामिनी लोकांनी पाहिले की आपण पराजित झालो आहोत. हे असे झाले की इस्रायली मनुष्यांनी गिब्यावर जे दबा धरून ठेवले होते त्यांचा भरोसा धरला. म्हणून ती बन्यामिनी मनुष्यांपुढून बाजूला झाली. नंतर दबा धरून बसणारे उठले आणि पटकन ते गिब्यात गेले आणि त्यांनी त्यांच्या तलवारीने नगरात राहणाऱ्या प्रत्येकाला ठार मारले. आता दबा धरणारे आणि इस्रायली सैन्यात सांकेतिक खून ठरली होती की त्यांनी नगरातून उंच धुराचा उंच लोह चढवावा आणि इस्रायली सैन्य लढाईत मागे फिरू लागले. आता बन्यामिनाने हल्ल्याला सुरुवात केली आणि इस्रायलातली सुमारे 30 माणसे मारली आणि त्यांनी म्हटले, खात्रीने पहिल्या लढाईसारखे ते आमच्या पुढे पराजित झालेत. परंतु नगरातून धुराचा लोळ उंच चढू लागला तेव्हा बन्यामिनांनी आपल्या पाठीमागे वळून पाहिले आणि संपूर्ण नगरातून धुराचा लोळ आकाशात चढत असल्याचे त्यांना दिसले. नंतर इस्रायली सैन्य मागे उलटून त्यांच्यावर हल्ला चढवला. बन्यामिनी माणसे फार घाबरली कारण त्यांनी पाहिले की आपल्यावर अरिष्ट आले आहे हे त्यांच्या लक्षात आले. यास्तव ते इस्रायलाच्या सैन्यापुढून रानाच्या वाटेने निसटून पळाले. तथापि लढाईने त्यांना गाठले. इस्रायलाच्या सैन्याने बाहेर येऊन जेथे कोठे ते गावातून बाहेर निघाले होते तेथे त्यांना मारले. त्यांनी बन्यामिनांना चोहोकडून वेढले आणि नोहा येथपासून ते त्यांच्या पाठीस लागले. त्यांनी गिब्यासमोर पूर्वेकडे त्यांना पायदळी तुडवून मारले. बन्यामिनातले 18,000 सैनिक मारले गेले. ती सर्व माणसे लढाईत पटाईत होती. जे मागे फिरले ते रानात रिम्मोन खडकाकडे पळून गेले. तथापि त्यांनी त्यातले 5,000 पुरुष रस्त्यावर वेचून मारले आणि गिदोमापर्यंत त्यांचा पाठलाग करून त्यातले 2,000 पुरुष आणखी मारले. त्या दिवशी बन्यामिनातले जे सर्व पडले ते तलवारीने लढाईचे शिक्षण घेतलेले आणि अनुभवी असे 25,000 पुरुष होते. ते सर्व लढाईत प्रसिद्ध शूर लोक होते. परंतु 600 पुरुष फिरून रानात रिमोन खडकावर पळून गेले आणि ते रिमोन खडकावर 4 महिने राहिले. नंतर इस्रायली सैन्यांनी मागे फिरून बन्यामिनी लोकांवर हल्ला केला आणि नगरातील सर्व माणसे व गुरेढोरे आणि जे काही त्यांना सापडले ती प्रत्येक गोष्ट त्यांनी तलवारीने मारली आणि त्यांच्या मार्गातील प्रत्येक नगर त्यांनी आग लावून जाळून टाकले.